चीनीमंडी.com पॉडकास्ट।
नायजेरिया 1.89 दशलक्ष टन साखर आयात करेल। नायजेरियातील साखरेचं कमी उत्पादन ही मोठी समस्या आहे, कारण देशांतर्गत वापरासाठी देशाला आयातीवर अवलंबून राहावं लागत आहे। सन 2020 नायजेरिया 1.89 दशलक्ष मेट्रिक टन साखर आयात करेल। साखर आयातीच्या या प्रमाणात 193.5 अब्ज नायजेरियन नायरा इतकी किंमत मोजावी लागेल। या अहवालानुसार देशांतर्गत साखरेचं उत्पादन अंदाजे 80,000 टन असून जानेवारी 2019 आत्तापर्यंत 1.87 दशलक्ष टन साखर आयात झाली आहे। साखरेची आयात कमी करणं आणि स्थानिक उत्पादन वाढवणं हे देशाचं लक्ष आहे। नॅशनल शुगर डेव्हलपमेंट कौन्सिलचे कार्यकारी सचिव डॉक्टर लतीफ बुसारी म्हणाले की देशांतर्गत उत्पादनात वाढ झाल्यानं देशातील परकीय चलनात दरवर्षी 56 दशलक्ष डॉलर्सची बचत होईल। देशांतर्गत साखर उत्पादनात सुधारणा करण्यासाठी देशातील साखर उद्योगातील महत्त्वाच्या खेळाडूंना या क्षेत्राची उन्नती करण्यासाठी सर्व सहकार्य लाभेल। अधिकाधिक मदत देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेमुळं देशाला साखरेचा पुरेसा औद्योगिक आणि घरगुती वापर साध्य होण्यास मदत होईल, असंही ते म्हणाले। बुसारी यांच्या म्हणण्यानुसार गोल्डन शुगर कंपनी, BUA इंटरनॅशनल ग्रुप आणि डांगोटे शुगर इंडस्ट्री हे 3 मोठे उद्योग संचालक आहेत आणि देशातील साखर सुमारे 99.8% आहे। 2013 सुरू झालेल्या सरकारच्या साखर योजनेत 2023 स्थानिक साखर उत्पादनाच्या अंदाजे 1.7 दशलक्ष मेट्रिक टन साध्य करण्याचं उद्दिष्ट आहे।